हे माझ्या बंधूंनो, कृपया पवित्र गौरांग नामाचे उच्चारण करा, गौरांगाची पूजा करा. मी भगवंतांच्या पवित्र नामाची बाजारपेठ उघडली आहे, तेव्हा कृपा करून संधी गमावू नका. मोबदला म्हणून केवळ तुमची श्रद्धा हवी आहे. हो, केवळ तुमची प्रामाणिक श्रद्धा. गौरांग नामाचे उच्चारण करत जर मी तुमच्या डोळ्यात प्रेमाश्रू पाहिले तर मी वचन देतो, त्या व्यक्तीला मी संपूर्ण पाठिंबा व दिव्य ऐश्वर प्रदान करेन. कोणीही या पवित्र नामाची खरेदी करू शकतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची बंधने नाहीत. जात, श्रीमंती अथवा शिक्षणाची आवश्यकता नाही. हे माझ्या बंधूंनो, कृपया मायेच्या भौतिक प्रलोभनांचा अस्वीकार करा. जर तुम्ही गृहस्थ आहात तर घरी राहून पवित्र नामाचे उच्चारण करा. जर तुम्ही वैरागी आहात तर निर्जन स्थानी राहून पवित्र नामाचे कीर्तन करा. त्यामुळे भौतिक दुःख तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. केवळ गौरांगाचे नाव घ्या व त्यांचे पूजन करा.